आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा। देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ। वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज। आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन। लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद। आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 23वा हप्ता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यात तारकेश्वर इथून वितरित करण्यात आला। प्रधानमंत्री तारकेश्वर इथं पश्चिम बंगाल दिवस सोहळ्यात सहभागी झाले होते। यावेळी त्यांनी 9.44 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18,880 कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित केली। यावेळी प्रधानमंत्र्यांनी रेल्वे, शेती, ग्रामीण विकास, मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन संबंधी अनेक विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। ही केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या मेहनत, समर्पण आणि योगदानाचा गौरव आहे असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलं आहे। पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत राज्यातल्या 90,85,000 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1,817 कोटी रुपये रक्कम जमा केल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं। यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे असं भरणे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। आदिवासी समुदाय देशाच्या विकासाच्या प्रवासात महत्वाची भूमिका निभावत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ओदिशामध्ये मोहनचरण मांझी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रायरंगपूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते। यावेळी प्रधानमंत्र्यांनी 47,000 कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। त्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावी मयूरभंज जिल्ह्यात पहाडपूर इथं भेट दिली। भारतीयांचं सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 12 वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा तपशील गोयल यांनी यावेळी मांडला। गणपतीपुळ्याजवळ समुद्रात आज 5 जण बुडाले, त्यातल्या एकाचा मृतदेह हाती लागला आहे। तटरक्षक दल, मच्छीमार बोटी आणि पोलिसांचं पथक इतरांना शोधण्याचं काम करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातल्या बेडकिनमधले 19 तरुण गणपतीपुळ्याच्या समुद्रात आज सकाळी पोहण्यासाठी उतरले होते। परभणी जिल्ह्यातल्या यशवाडी इथं हनुमान मंदिराचं निर्माण कार्य सुरू असताना सभा मंडपाचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली। राज्य सरकारनं मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे। नीट यूजी 2026 फेरपरीक्षा उद्या होणार असून याची पूर्वतयारी म्हणून आज एनटीएनं देशभरात मॉकड्रिल आयोजित केलं होतं। परीक्षा पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत व्हावी यासाठीच्या तयारीचा हा भाग होता। नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
उद्या होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे। देशातल्या 551 आणि परदेशातल्या 14 शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे। 22,79,000 पेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याचं एनटीएनं सांगितलं। परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात व्हावी यासाठी पोलीस, प्रशासकीय कर्मचारी, निरीक्षक असे 2 लाख कर्मचारी देशभरातल्या परीक्षा केंद्रांवर तैनात करण्यात आले आहेत। तसंच प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत। विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक बसवले आहेत। प्रश्नपत्रिका तसंच परीक्षेच्या इतर साहित्याची ने आण करण्यासाठी GPS बसवलेल्या पोलिसांच्या वाहनांची सोय करण्यात आल्याचंही एनटीएनं सांगितलं। परीक्षा केंद्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत। परीक्षेवर देखरेख करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे। तसंच परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 163 नुसार कठोर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत। अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी प्रशासनातर्फे वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे। नीट यूजी फेरपरीक्षा उद्या दुपारी 2 ते किंवा 5 या दरम्यान होईल. यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 11 ते 11:30 सुमारास हजर व्हावं असं एनटीएनं सांगितलं आहे.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. निरामय वार्धक्यासाठी योग या संकल्पनेसह 12वा आंतरराष्ट्रीय योग दिवस उद्या जगभरात साजरा होणार आहे. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
देशातल्या प्रमुख 100 ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे विशेष योग कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईसह देशातल्या 12 मुख्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 210 अधिक भारतीय दूतावासांसह जगभरात सुमारे 2500 ठिकाणी उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मध्य प्रदेशात जबलपूर इथं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. योग दिनाचा मुख्य कार्यक्रम उद्या कोलकात्याच्या ऐतिहासिक रेड रोडवर होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सकाळी 5 वाजल्यापासून आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून केलं जाणार आहे. त्यामुळे पुणे तसंच छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणानंतर प्रसारित करण्यात येईल. राज्यातही विविध ठिकाणी योगदिनानिमित्त कार्यक्रम होणार आहेत.
होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्यात आल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने आज जाहीर केलं. लेबनॉनवरील इस्रायलच्या सुरू असलेल्या लष्करी कारवाया आणि प्रामाणिकपणे आपल्या वचनांचे पालन करताना अमेरिकेला अपयश आल्याने हा निर्णय घेतल्याचे इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने म्हटले आहे. ही कथित आक्रमक कारवाई सुरू राहिल्यास पुढील उपाययोजनांचीही तयारी करण्यात आल्याचा इशारा कमांडने सरकारी वाहिन्यांद्वारे दिला आहे. दरम्यान दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 16 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 2 लहान मुलांचाही समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ऑकलंड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी स्पर्धेत आज भारतानं चिलीचा 6-0 गोलनं एकतर्फी पराभव करत या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची लढत यजमान न्यूझीलंडच्या संघाबरोबर होणार आहे. भारतातर्फे नवनीत कौर आणि दीपिकानं प्रत्येकी 2 तर नेहा आणि ऋतुजा पिसाळनं प्रत्येकी 1 गोल झळकावला. भारताची गोलरक्षक सवितानं उत्तम कामगिरी करत भारताचा बचाव अभेद्य ठेवला. यजमान न्यूझीलंडनं अमेरिकेविरुद्ध नियमित वेळेत 1-1 अशी गोल बरोबरी साधल्यानंतर शूट ऑफमध्ये 4-1 गोलनं विजय साकारत अंतिम फेरीत प्रवेश केला. अफगाणिस्तानविरुद्धची एकदिवसीय क्रिकेट मालिका भारतानं आज 3-0 अशी जिंकली. चेन्नईत झालेल्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्ताननं दिलेलं 219 धावांचं आव्हान भारतानं केवळ 28 षटकं आणि 4 चेंडूत 1 गडी गमावत पार केलं. भारताचे सलामीवीर यशस्वी जयस्वालनं नाबाद 110 तर रोहित शर्मानं 79 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या अफगाणिस्तानचे 5 गडी भारताच्या प्रसिद्ध कृष्णानं केवळ 23 धावात बाद केले. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 10:30 नेदरलँड्सचा सामना स्वीडनबरोबर होणार आहे. अमेरिकेत ह्युस्टन इथंही लढत होत आहे. आज झालेल्या दुसऱ्या सामन्यात ब्राझीलनं हैतीवर 3-0 गोलनं विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. देशातल्या सुमारे 9.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ. वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट UG फेरपरीक्षेसाठी यंत्रणा सज्ज. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचं आयोजन. लेबननमध्ये सुरू असलेल्या इस्रायलच्या हल्ल्यामुळे इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद. आणि FIH महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारताचा सामना न्यूझीलंडसोबत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.